मेरा दैनिक कार्यक्रम
Mein täglicher Ablauf.
एक साधारण कहानी एक छात्र की सामान्य दिन के बारे में
Eine einfache Geschichte über einen typischen Tag im Leben eines Schülers.
मैं सुबह उठता हूँ.
Ich stehe morgens auf.
मैं अपना चेहरा धोता हूँ.
Ich wasche mein Gesicht.
मैं अपने कपड़े पहनता हूँ.
Ich ziehe meine Kleidung an.
मैं नाश्ता करता हूँ.
Ich frühstücke.
मैं स्कूल जाता हूँ.
Ich gehe zur Schule.
स्कूल में मैं सीखता हूँ.
In der Schule lerne ich.
स्कूल के बाद मैं अपने दोस्तों के साथ खेलता हूँ.
Nach der Schule spiele ich mit meinen Freunden.
शाम को मैं होमवर्क करता हूँ.
Am Abend mache ich meine Hausaufgaben.
मैं बिस्तर पर जाता हूँ.
Ich gehe ins Bett.
मैं सो जाता हूँ.
Ich schlafe ein.
क्रिसमस महोत्सव
Das Weihnachtsfest.
एक कहानी क्रिसमस की तैयारी और एक परिवार में उत्सव के बारे में.
Eine Geschichte über Vorbereitung und Feierlichkeiten zu Weihnachten in einer Familie.
परिवार तैयारी शुरू करता है.
Die Familie beginnt die Vorbereitungen früh.
वो सभी के लिए उपहार खरीदते हैं.
Sie kaufen Geschenke für alle.
बच्चे क्रिसमस गीत गाते हैं.
Die Kinder singen Weihnachtslieder.
परिवार पारंपरिक भोजन पकाता है.
Die Familie kocht traditionelle Speisen.
क्रिसमस की रात पूरी परिवार एकत्र होता है.
Am Heiligabend versammelt sich die gesamte Familie.
वे एक साथ एक भव्य रात का खाना खाते हैं.
Sie essen zusammen ein festliches Abendessen.
खाने के बाद दादा कहानियां सुनाते हैं.
Nach dem Essen erzählt der Großvater Geschichten.
सभी हंसते हैं और मजे करते हैं.
Alle lachen und haben Spaß.
दिन के अंत में हर कोई खुश महसूस करता है.
Am Ende des Tages fühlt sich jeder glücklich.
मेरा दोस्त मैक्स
Mein Freund Max.
इस कहानी में नायक खुद और अपने सबसे अच्छे दोस्त मैक्स को प्रस्तुत करता है.
In dieser Geschichte stellt sich der Protagonist selbst und seinen besten Freund Max vor.
मैं 20 वर्ष का हूँ और जर्मनी से आया हूँ.
Ich bin 20 Jahre alt und komme aus Deutschland.
Max 21 वर्ष का है और जर्मनी से भी आता है.
Max ist 21 Jahre alt und kommt auch aus Deutschland.
हम दोनों फुटबॉल खेलना पसंद करते हैं.
Wir mögen beide Fußball spielen.
मेरा पसंदीदा खेल फुटबॉल है.
Mein Lieblingssport ist Fußball.
Max को गिटार बजाना भी पसंद है.
Max spielt auch gerne Gitarre.
हमारे समान शौक हमें जोड़ते हैं.
Unsere gemeinsamen Hobbys verbinden uns.
हमारे पास बहुत सारी खूबसूरत यादें हैं.
Wir haben viele schöne Erinnerungen zusammen.
मैं मैक्स के साथ और भी अधिक रोमांच पर उत्साहित हूँ.
Ich freue mich auf viele weitere Abenteuer mit Maximal.
एक दोपहर घरेलू काम में.
Ein Nachmittag im Haushalt.
एक विस्तृत कहानी विभिन्न घरेलू कामों के बारे में एक शनिवार की.
Eine detaillierte Geschichte über die verschiedenen Hausarbeiten eines Samstags.
मुख्य पात्र सफाई का वर्णन करता है.
Die Hauptfigur beschreibt das Putzen.
पहले मुझे धूल पोंछनी है.
Als erstes muss ich den Staub wischen.
मैं एक कपड़ा उठाता हूँ.
Ich greife nach einem Tuch.
मैं अलमारियां पोंछता हूँ.
Ich wische die Regale ab.
फिर मैं रसोई में जाता हूँ.
Dann gehe ich in die Küche.
मैं खाना बनाना शुरू करता हूँ.
Ich beginne mit dem Kochen.
जब मैं खाना बना रहा हूँ, तब मैं परिवार के बारे में सोचता हूँ.
Während ich koche, denke ich an die Familie.
खाना स्वादिष्ट गंध करता है.
Das Essen duftet köstlich.
जू में एक दिन.
Ein Tag im Zoo.
ये कहानी एक जू की यात्रा के बारे में है, जहाँ लेखक विभिन्न जानवरों का अवलोकन कर सकता है.
Die Geschichte handelt von einem Besuch im Zoo, wo der Beschreiber verschiedene Tiere beobachten kann.
पहले जानवर जिन्हें उन्होंने देखा शाही शेर थे.
Die ersten Tiere, die sie sahen, waren die majestätischen Löwen.
लाल धूप में शाही ढंग से आराम कर रहे थे.
Die Löwen ruhten majestätisch in der Sonne.
बच्चे शेरों की ताकत से मोहित हुए.
Die Kinder waren fasziniert von der Kraft der Löwen.
एक छोटे लड़के ने पूछा, शेर इतना क्यों सोते हैं?
Ein kleiner Junge fragte, warum die Löwen so viel schlafen.
एक चिड़ियाघर कर्मचारी ने बताया कि शेरों को शिकार के लिए बहुत ऊर्जा की आवश्यकता होती है.
Ein Zookeeper erklärte, dass Löwen viel Energie für die Jagd benötigen.
समूह आगे जिराफों की ओर बढ़ा.
Die Gruppe bewegte sich weiter zu den Giraffen.
जिराफ पेड़ों की पत्तियों से खा रहे थे.
Die Giraffen fraßen von den Blättern der Bäume.
एक लड़की ne एक जिराफ की लंबी जीभ देखी.
Ein Mädchen bemerkte die lange Zunge eines Giraffen.
दुनिया के रंग.
Die Farben der Welt.
प्रकृति के विभिन्न रंगों और उनकी आकृति के बारे में एक काव्यात्मक कहानी.
Eine poetische Erzählung über die verschiedenen Farben der Natur und deren Form.
रंग सिर्फ दृश्य प्रभाव नहीं हैं।
Farben sind nicht nur visuelle Eindrücke.
वे भावनाओं और मनोदशाओं को अभिव्यक्ति देते हैं।
Sie verleihen Emotionen und Stimmungen Ausdruck.
प्रकृति में हम रंगों को उनके शुद्धतम रूप में खोजते हैं।
In der Natur entdecken wir Farben in ihrer reinsten Form.
हर रंग की अपनी एक विशेष अर्थ और प्रतीकात्मकता होती है।
Jede Farbe hat ihre eigene Bedeutung und Symbolik.
लाल जुनून और ऊर्जा के लिए खड़ा है।
Rot steht für Leidenschaft und Energie.
नीला शांति और सुकून का प्रतीक है।
Blau symbolisiert Ruhe und Frieden.
पीला खुशी और आशावाद का प्रतिनिधित्व करता है।
Gelb repräsentiert Freude und Optimismus.
रंग हमारी आत्मा का एक दर्पण है।
Farben sind ein Spiegel unserer Seele.
वे हमारी आंतरिक दुनिया का प्रतिनिधित्व करते हैं।
Sie verkörpern unsere innere Welt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.